या जाणाऱ्या लोकांची गडबड आहे ना, जितके जास्तीत जास्त प्रश्न सोडवले जातील तितकं बरं. जास्तीत जास्त भजन ऐकून देणार, त्याच्या परिणामाने चित्त थोडं कमी कमी होईल. जाणाऱ्यांची गडबड आहे. हे शुद्ध जीवात्म्या, हे शुद्ध जीवात्म्या, का देह भ्रष्ट होई. हे शुद्ध
Bye. ಶುದ್ಧ ದೇ